नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता। या सप्तक मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीक भेट दितले। मणिपुरातल्या नागरिकांची सुरक्षितता आणि राखण करपाक सरकार कटिबद्ध असा असे घर मंत्री अमित शाह आणि म्हणा। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। आकाशवाणीवरल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 30 तारखेक आपले विचार मांडतले। T20 विश्वचषक क्रिकेटात काल न्यूझीलंडान पापुआ न्यू गिनीचेर 7 गडे राखून विजय मेळलो। आज वेस्ट इंडिजाची गट पांवड्यावेली निमणी मॅच अफगाणिस्ताना आड जातली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीक भेट दितले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 17वा हप्तो जारी करतले। लोकांची तिसरे खेपे काजो जिखपी या प्रतिष्ठीत देश प्रतिनिधीक येवपाक दिवपाक पुराय काशी आतुरतायेन वाट पळयता। सलग तिसरे खेपे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतल्या उपरांत नरेंद्र मोदी हांची ही पहिली वाराणसी भेट आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भव्य येवकार दिला। सांजवेळा काशी पावतकच वाराणसीच्या मेहंदीगंज वाठारातल्या पीएम किसान सन्मान संमेलनात ते वाटो घेतले। मोदी किसान संमेलनात काही शेतकऱ्यांक मिळून त्यांच्या उत्पादनांचे नियाळ घेतले। शेतकऱ्यांच्या कल्याणाखातीर सरकारची वचनबद्धता आहे, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचेर लक्ष केंद्रीत करून प्रधानमंत्र्यांच्या पहिले व्हडले भौशीक हाजिरी दाखोवपी पीएम किसान निधीच्या 17व्या हप्त्याच्या प्रकाशनाक अधिकृत केल्ल्या त्यांच्या पहिल्या फायलीची त्यांनी स्वाक्षरी केल्या। या कार्यावळीवेळार प्रधानमंत्री 30,000 परस चड बायलांक बचत गटातली एसएचजी कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रां दितले। दशाश्वमेध वाठार जावपी गंगा आरती पळोवपाकूय प्रधानमंत्री आयल्यात। उपरांत ते काशी विश्वनाथ देवळांत पूजा करतले आनी दर्शन घेतले। फाल्यां सकाळी प्रधानमंत्री नालंदाच्या अवशेषाक भेट दितले। ते उपरांत बिहारातल्या राजगीर हांगा नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसाचे उक्तावण करतले। प्रधानमंत्री या निमतान उपस्थितांक संबोधित करतले। नालंदा विद्यापीठाची कल्पना भारत आणि पूर्व आशिया समीत देशांमधला सहयोग म्हणून असा। या उक्तावण सोहळ्याक 17 देशांच्या मिशन मुखेल्यांसयत जायते मानेस्त हजर असतले। या कॅम्पसात 2 शिक्षणिक ब्लॉक असतात, तातून 40 वर्ग असतात आणि सुमार 1,900 जण बसपाची ताक असा। तातून 2 सभागर असून दरेकी 300 जण बसपाची ताक असा। तातून सुमार 550 विद्यार्थ्यांची क्षमता आशिल्ले विद्यार्थी वसतिगृह असा। तातून आंतरराष्ट्रीय केंद्र, 2,000 लोकांची क्षमता आशिल्ले एम्फी थिएटर, फॅकल्टी क्लब आणि खेळ संकुल अशी वेगवेगळी सुविधा असतात। मणिपूरच्या सगळ्या नागरिकांची सुरक्षितता आणि राखण सुनिश्चित करपाखातीर केंद्र सरकार पुरायपणान कटिबद्ध असा असे केंद्रीय घरमंत्री अमित शाह यांनी सांगला। नवी दिल्लीत मणिपुरातल्या सुरक्षा परिस्थितीचा नियाळ घेवपाखातीर जाल्ल्या उच्चाऱ्या पांवड्यावेल्या बसकेच्या अध्यक्षपदार आशिल्ले शाह हांणी सांगले की घर मंत्रालय वांशिक विभाजन कमी करपाक मेईटी आणि कुकी या दोन्ही गटांकडेन बेगिनात बेगीन चर्चा करतले। मणिपुरात शांतता आणि सुशेक प्रस्थापित करपाखातीर केंद्रीय सैन्याच्या धोरणात्मक तैनातीचेर त्यांनी भर दिला। गरज पडल्यास सैन्याची तैनाती वाढयतली असे शाह यांनी सांगले। कायद्याप्रमाणे हिंसाचार करप्याआड खर कारवाई करपाचे निर्देश शाह यांनी दिले। राज्यातली सुरक्षा परिस्थिती घटमूट करपाखातीर केंद्र सरकार मणिपूर सरकाराक सक्रियपणान मदत करता असे त्यांनी म्हणले। गृहमंत्र्याक मदत शिबिरातल्या परिस्थितीचा खासा करून अन्न, उदक, वखदां आणि हेर मुळाव्या सुविधांची योग्य उपलब्धताय हांचे संबंधी त्यांनी नियाळ घेतला। विस्थापित लोकांखातीर योग्य भलायकी आणि शिक्षणिक सुविधा आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्याचे निर्देश शाह आणि मणिपूरच्या मुख्य सचिवांक दिले। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन हांणी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतली। सुलिवन हांणी द्विपक्षीय सहकार्याच्या वेगवेगळ्या मळार खासा करून अर्धवायू, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, अंतरिक्ष आणि हेर अशा गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रगिन्यानाखाला आयसीईटी अंतर्गत प्रगतीची माहिती प्रधानमंत्र्यांक दिली। सगळ्या क्षेत्रांनी वाढत्या द्विपक्षीय भागीदारीची गती आणि विस्तार आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर विचाराच्या अभिसरणाचेर प्रधानमंत्री मोदी यांनी समाधान उक्तायला। हाच्या आधी सुलिवन हांणी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांची नवी दिल्लीत भेट घेतली। बसके उपरांत डॉ जयशंकर हांणी म्हळे की द्विपक्षीय, प्रादेशिक आणि संसारिक मुद्द्याचेर दोन्ही वटांनी व्यापक चर्चा झाली। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरात जावपी विधानसभा वेंचणुकेखातीर भाजपान राज्य वेंचणुकेचे प्रभारी आणि सहप्रभारी नेमल्यात। महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेखातीर पक्ष फुडारी भूपेंद्र यादव हांका राज्य वेंचणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव हांका सहप्रभारी म्हणून पक्षान नियुक्ती केल्या। पक्ष फुडारी धर्मेंद्र प्रधान आणि बिप्लब कुमार देव हांका हरियाणाचे राज्य वेंचणूक प्रभारी केल्यात। झारखंड विधानसभा वेंचणुकेखातीर शिवराज सिंग चौहान हांका राज्य प्रभारी आणि हिमंता बिस्वा सर्मा हांका सहप्रभारी म्हणून नेमणूक केल्या। केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हांका जम्मू काश्मीर विधानसभा वेंचणुकेची जापसालदारकी दिल्या। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात। आज गोय क्रांती दीस। गोयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी गोयच्या लोकांक आणि खासा करून स्वातंत्र्य सैनिक भाव भयणांक गोय क्रांती दिसाची परबी भेटयल्या। आपल्या संदेशात राज्यपालांनी म्हळां की गोय क्रांती दीस हो गोयाक परकीय सत्तेतल्यान मुक्त करपा खातीर आपले रक्त साणिल्ल्या ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या म्हान त्यागाचो उगडास करपाचो योग्य प्रसंग आसा. 18 जून हो गोयच्या इतिहासातलो म्हत्वाचो दीस. 1946 वर्सा ह्याच दिसा स्वातंत्र्य चळवळीतले म्हान फुडारी डॉ राम मनोहर लोहिया आणि थळावे फुडारी आणि गोयच्या धाडशी नागरिकांच्या सांगातान पोर्तुगीज सत्तेतल्यान गोयाक मुक्त करपा खातीर स्वातंत्र्याची ज्योत पेटयली आणि निमणे 19 डिसेंबर 1961 दिसा गोय परकीय सत्तेतल्यान मुक्त झाले असं ताणी म्हळां. 450 वर्सा पोर्तुगीज राजवटेतल्यान मुक्त केल्ल्या सुटकी झुजाऱ्यांक नमन. विकसित भारत आणि विकसित गोया खातीर स्वतः समर्पित जाऊया अशा आपल्या संदेशात मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 30 तारखेक आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 111 भाग असतो. लोकांनी आपले विचार आणि सुचवण्यो टोल फ्री क्रमांक 1800117800 वरवी सादर करू येतात. तसेच नरेंद्र मोदी एप व माय गोव ओपन फोरम हाचेवरवी आपले विचार धाडू येतात. या भागाखातीर 28 जून मेरेन सुचवण्यो स्वीकारतले. मन की बात कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर एआयआर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन ऑर मोबाईल एपाचेर प्रसारित जातली. तसेच एआयआर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर त्याचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणाउपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. वीज केवायसी अपडेट मोबाईल क्रमांकावेल्यान आयल्या फोनाच्या फटीच्या खबरेक प्रतिसाद दितना दूरसंचार खात्यान नागरिकांच्या संरक्षणाखातीर लक्षित कृती सुरू केल्या. दळणवळण मंत्रालयान सांगला की विभागान सगळ्या दूरसंचार सेवा प्रदात्यांक पॅन इंडिया आयएमईआय आधारित 392 मोबाईल हँडसेट ब्लॉक करपाचे निर्देश दिल्यात, ज्याचा वापर सायबर गुन्हेव आणि आर्थिक फटवणुकात झाला. तसेच या मोबाईल हँडसेटाक जोडिली 31,740 मोबाईल कनेक्शना परतून तपासपाचे निर्देश ताणी दिल्यात. परतून तपासूक नाशिल्ले क्रमांक रोखडेच डिस्कनेक्ट करतले आणि संबंधित हँडसेट ब्लॉक करतले असे मंत्रालयान मुखार म्हळां. T20 विश्वचषक क्रिकेटात काल सांजवेळा त्रिनिदादातल्या ब्रायन लला स्टेडियमाचेर न्यूझीलंडान पापुआ न्यू गिनीचेर 7 गडे राखून विजय मेळयलो. पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेत न्यूझीलंडान पापुआ न्यू गिनीक 19.4 षटकात फक्त 78 धावण्यांचेर रोखले, जाल्यार न्यूझीलंडान फक्त 12.2 षटकात 19 धावण्यांचे आव्हान पार केले. डिवन कोनवेवान 32 चेंडूत 35 धावण्यो केल्यो. पापुआ न्यू गिनी खातीर काबुआ मोरिया हाणे 2.2 षटकात फक्त 4 धावण्यो करून 2 बळी घेतले. फर्ग्युसनाक सामनावीर म्हणून वेचून काढलो. सेंट लुसियाच्या डॅरन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमाचेर आज वेस्ट इंडिजाची गट पांवड्यावेली निमाणी मॅच अफगाणिस्ताना आड जातली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांची आगामी पियंगयांग भेट हे संसारिक पातळीचेर लक्ष वेधून घेवपी महत्वाचे राजनयिक पावल. उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीन केल्ल्या घोषणेक लागून पुतीन आणि उत्तर कोरियाचे फुडारी किम जोंग उन हांच्या मदीं जावपी बसकेच्या धोरणात्मक परिणामाबद्दल खर अदमास सुरू झाल्यात. ही शिखर सभा रशिया आणि उत्तर कोरिया हांच्या मदली लष्करी भागीदारी घटमूट करतली आणि ताका लागून प्रादेशिक शक्तींचे संतुलन बदलपाची शक्यता आसा. अमेरिकेच्या विदेश खात्याच्या प्रवक्त्यान काल उत्तर कोरिया आणि रशिया हांच्या मदीं लष्करी सहकार्य वाढप ही चिंतेची प्रवृत्ती असं वर्णन केलं. ईद उल अझा व त्यागाचा उत्सव काल देश विदेशात धार्मिक उमेदीन आणि भक्तिभावान मनयलो. सकाळी भक्तांनी ईदगा आणि मशिदीत ईद नमाज अदा केली. उपरांत त्यांनी एकमेकांक ईदाची शुभेच्छा दिल्यो. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत जामा मशिदी फतेहपूर मशीद आणि शाही ईदगा हांगा मुखेल बसका झाल्यो. बांगलादेशात ईद उल उदा धार्मिक उमेदीन मनयतात. बळीदानाचा उत्सव मनोवपाक फांतोडेरसान लोक मशिदीत जमिले. बांगलादेशाचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन मंत्रिमंडळ मंत्री आणि हेर जायत्या मानेस्तांनी सकाळी राष्ट्रीय ईदगा मैदानात नमाज पठण केले. अग्निपत येवजण परतून सैनिक सन्मान येवजण म्हणून सुरू केला असा दावो करपी व्हॉट्सअप मेसेज फटीची अशें सरकारान म्हळां. या संदेशात दावो केला की ड्युटी कालावधी 7 वर्सांमेरेन वाढून 60% कायम कर्मचारी आणि वाढीव उत्पन्न असे जायते बदल करून ही येवजण परतून सुरू केल्या. केंद्रान असा कसलोच निर्णय घेऊ ना असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोन स्पष्ट केला. आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट कायम खेळ खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीक भेट दितले. मणिपुरातल्या नागरिकांची सुरक्षितता आणि राखण करपाक सरकार कटिबद्ध असा असं घरमंत्री अमित शहा यांनी म्हणा. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 30 तारखेक आपले विचार मांडतले. T20 विश्वचषक क्रिकेट सर्तीत आज वेस्ट इंडिजाची गट पांवड्यावेली निमणी मॅच अफगाणिस्ताना आड जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.